जेव्हा एक लेडीज स्वतः एखाद्या लेडीजला वाईट वाईट बोलते, त्याच वेळी एक लेडीज त्या लेडीजला सुद्धा समजू शकते. आणि त्याचंच एक्झाम्पल आहे जो आत्ता मला कॉल आला होता. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर मैं आपके साथ है. मी तुम्हाला विचारलं होतं, जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या आंटीचा, त्या मुलीला काहीही बोलल्या आणि म्हणाल्या की छोटे कपडे घातल्यामुळे मुलींचा रेप व्हायला पाहिजे. सो याबद्दल तुमचं मत काय? मी तुम्हाला विचारलं होतं की लोकांचे जो विचार आहेत ते लहान आहेत की मग फक्त मुलींचे कपडे लहान आहेत. आपल्या नांदेडमधलीच एक मुलगी आहे, मीरा नाव आहे तिचं, आणि तिने मला फोन करून तिचं मत काय ते सांगितलंय. हाय मीरा, बोल.
हाय,
कशी आहेस?
मी छान आहे.
बोल ना.
काय नाही, तो व्हिडिओ बद्दल बोलत होतीस ना, मी पाहिलाय तो व्हिडिओ.
राईट राईट, तुझं काय मत आहे मग?
चुकीचं बोलली ती महिला जी बोलली ना, चुकीचं बोलली.
एक्झॅक्टली,
बोलायला नाही पाहिजे.
मुलींना हक्क आहे, त्यांनी काय घालायचं त्याच्यावर.
हा, स्वातंत्र्य आहे ना आपल्याला.
राईट, तुला काय वाटतं?
बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे, बघणाऱ्यांच्या नजरा चांगल्या पाहिजे.
राईट,
वाईट नजरेने पाहायचंच नाही, मग कशाला तो विचारील.
बरोबर बोललीस अगदी.
आपली बहीण आहे, ती आपली मुलगी आहे, त्या दृष्टिकोनातून पाहायचं.
राईट, एक्झॅक्टली. जर का आपल्या घरच्यांवरती कुणावरती अशी वेळ आली तर मग आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी सुचतात, पण दुसऱ्यांच्या बाबतीत असेल तर मग आपण म्हणजे भारतीय संस्कृती वगैरे असा विचार करायला लागतो.
तसं नाही करायला पाहिजे.
राईट राईट, थँक्यू सो मच मीरा, तू बोललीस या विषयावरती आणि मला खरंच गरज होती की कुठल्या तरी मुलींनी बोलावं आज.
नाही, मी पाहिला व्हिडिओ, आज पण पाहिला परत.
हो हो, खूप जास्त व्हायरल होतोय तो आणि त्याला बरेचसे लोक सपोर्ट करतायत की असं तिने नव्हतं करायला पाहिजे.
नाही नाही, चुकीचं आहे, ते जे सपोर्ट करतात त्या बाईला.
फायनली तिला माफी मागावी लागली, तिने माफी मागितली सुद्धा त्या बाईने.
बरोबर आहे, ते मागायलाच पाहिजे होती माफी.
करेक्ट, थँक्यू सो मच मीरा, थँक्यू
थँक्यू थँक्यू,
बाय बाय
बाय.
मीरा ती अगदी हिम्मत करून ती बोलली आहे, तिला काय वाटतं या विषयाबद्दल? तुमचं मत काय आहे तुम्ही मला सांगू शकता. इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती मी पोस्ट टाकली आहे याच बाबतीमध्ये, तिकडे तुम्ही तुमचं मत कमेंट्समध्ये, आन्सर्समध्ये तुम्ही लिहू शकता. सध्या मॅच सुरू होतीये थोड्या वेळामध्ये आणि आजची मॅच आहे हैदराबाद वर्सेस मुंबई. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये जेव्हा हैदराबादची मॅच असते तेव्हा काय करायचं असतं गिफ्ट जिंकण्यासाठी माहिती आहे तुम्हाला?
Red FM Kaan Cricket. Kaan Cricket. Red FM pe Kaan Cricket. Red FM pe Kaan Cricket. Aur ab hashtag spot रेड एफ एम.
हाँ, आपको अभी रेड एफ एम स्पॉट करना है टीव्ही पर मॅच देखते देखते. जिकडे कुठे स्क्रीन वरती तुम्हाला रेड एफ एमचा लोगो दिसेल त्याचा फोटो काढायचा आणि माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवर म्हणजेच 9607007935 वर पाठवायचा. मग तुम्हाला मिळेल छान छान गिफ्ट सुद्धा. फिलहाल तो यहाँ पर मॅच सुरू होने का इंतजार है, तो मेरे साथ बने रहिए सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर. बजाते रहो मैं आपके साथ है.